शेजारी शेजारी आम्ही सखे शेजारी हे शेजारी जे असतात ना आपल्या आयुष्यात खूप जास्त महत्वाचे असतात. सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर बातें हमारी चल रही हैं एमएच 935 में. और मैंने आपसे ये पूछा था कि ये जो हमारे पड़ोसी है ना, आपके पड़ोसियों की ऐसी कौन सी बात है जो आपको पसंद है और कौन सी ऐसी बात है जो आपको पसंद नहीं है.
अच्छा केवढी आहे त्यांची मुलगी? लहान असेल, 2-3 वर्षाची असेल.
ओके, मग तू काय सांगशील त्या काकूंना? एक
मी सांगेल की त्यांना आता आमच्या गल्लीत अजून खूप लहान मुली वगैरे आणि त्यांनी पण खेळत राहतात, तर त्यांच्यासोबत खेळायला पाठवा ना. ओके, असं मी त्यांना सांगेल.
खरंच हिच्या ज्या शेजारच्या काकू आहेत ना, ऐकत असतील तर नक्कीच हे सुद्धा ऐकतील की खेळायला पाठवा लहान मुलीला. उगाच बिचारी घरात रडत असते ना. तुमच्या शेजाऱ्यांची अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला आवडते आणि शेजाऱ्यांची अशी कुठली गोष्ट आहे जी तुम्हाला आवडत नाही सांगा पटकन. माझ्या शेजारच्या काकूंबद्दल तर मी सांगितलं की त्या खूप खूप खूपच डिलिशियस जेवण बनवतात. तुमच्या बाबतीत अशी कुठली गोष्ट आहे सांगा शेजाऱ्यांच्या बाबतीतली. 9607007935 माझा नंबर डायल करून सांगा. MH935 में बातें हमारी जारी है. स्टे ट्यून्ड एंड बजाते रहो.